आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राजस्थानात 1,22,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ। लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा हिंदुस्तान एरोनॉटिक्सशी 62,000 कोटी रुपयांचा करार। स्वदेश निर्मित अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी। ISSF कनिष्ठ गट विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय नेमबाजांनी 3 पदकं पटकावली। आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत सुरू। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानात बंसवारा इथं 1,22,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन केलं। या प्रकल्पांमध्ये 700 मेगावॅट क्षमतेच्या आणि 42,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माही बंसवारा राजस्थान अणु ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे। तसंच आरोग्यसेवा, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे। त्याशिवाय त्यांनी राज्यातल्या 3 नवीन रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलं। राजस्थान एका ऐतिहासिक पर्वाचा साक्षीदार असून राज्यात 90,000 कोटी रुपयांचे ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्यामुळे भारताच्या ऊर्जा क्षेत्रात महत्वाचं योगदान देत आहे, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। आधीच्या सरकारने ऊर्जा क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं होतं, परंतु गेल्या दशकात वीज निर्मिती क्षेत्रात भरीव काम झालं असून स्वच्छ ऊर्जा निर्मिती ही लोकचळवळ झाली आहे, असं ते म्हणाले। आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांनी स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। संरक्षण मंत्रालय हिंदुस्थान एअरोनॉटिक्सकडून MK-1A प्रकारची 97 विमानं खरेदी करणार आहे। त्यासाठी 62,000 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून 2027-28 या वर्षात ही विमानं हवाई दलात दाखल व्हायला सुरुवात होईल। पुढच्या 6 वर्षात सर्व विमानं हवाई दलाच्या ताब्यात येतील। या विमानांमध्ये 67% घटक स्वदेश निर्मित असतील। याखेरीज उत्तम रडार, स्वयंरक्षा कवच आणि इतर अद्ययावत यंत्रसामुग्री आणि उपकरणांमुळे आत्मनिर्भरतेच्या अभियानाला चालना मिळणार आहे। सुमारे 105 भारतीय कंपन्या यात थेट सहभागी असतील आणि दरवर्षी 11,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार त्यातून मिळेल। राष्ट्रीय हायड्रोजन मिशन आणि हरित ऊर्जेवर अधिक भर देऊन शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन केंद्रीय बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलं आहे। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणात इलेक्ट्रिक ट्रकच्या नवीन ताफ्याला आज त्यांनी हिरवा झेंडा दाखवला, त्यावेळी ते बोलत होते। मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत हरित वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार सर्व आवश्यक ती पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले। मेरीटाईम इंडिया विजन 2030 सरकार काम करत असून त्यामुळे भारताला जहाज बांधणी क्षेत्रात अव्वल देशांमध्ये स्थान मिळू शकेल, असंही सोनोवाल यावेळी म्हणाले। तंत्रज्ञानाद्वारे बँकिंग सेवा सुधारणं आणि नवकल्पनांना महत्व देणं गरजेचं आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। त्या आज पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या 91व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या। देशाच्या आर्थिक विकासात वित्तीय संस्थांचा महत्वाचा वाटा आहे, असं त्या म्हणाल्या। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी लघुउद्योगांसाठी युवकांना कर्ज आणि इतर सेवा द्याव्यात, अशी सूचना त्यांनी केली। सीतारामन यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक कार्यालयाचं उद्घाटन आणि झेन लाईफ मोबाईल बँकिंग ऍपचं लोकार्पणही केलं। सेवा पर्व या विशेष मालिकेत आज जाणून घेऊया संरक्षण निर्यात क्षेत्राविषयी।
गेल्या 11 वर्षात भारताच्या संरक्षण क्षेत्राचं सामर्थ्य वाढलं असून आत्मनिर्भर होण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे। संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या समावेशासह अनेक क्रांतिकारी बदल झाले आहेत, त्यामुळे उत्पादन झपाट्यानं वाढत आहे। यापूर्वी भारताला संरक्षण सामुग्री आयात करावी लागत असे, मात्र आता भारत जगातल्या प्रमुख निर्यातदार देशांपैकी एक झाला आहे। सन 2024-25 मध्ये देशाची संरक्षण सामुग्री निर्यात 23,622 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली। भारत आता अमेरिका, फ्रान्स आणि आर्मेनियासह 100+ देशांना संरक्षण सामुग्रीची निर्यात करतो। यात बुलेट प्रूफ जॅकेट, पेट्रोल बोट, हेलिकॉप्टर्स, रडार इत्यादींचा समावेश आहे। भारत हा संरक्षण सामुग्री निर्यात करणारा जगातला सर्वात मोठा देश करण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे।
आपने देखा है कि कैसे ऑपरेशन सिंदूर ने आत्मनिर्भर भारत की ताकत दिखाई है। आज दुनिया भारत के डिफेंस इकोसिस्टम की चर्चा कर रही है और इसके पीछे एक ही कारण है, हमारी सेनाओं का मेक इन इंडिया पर भरोसा। पिछले 10 वर्षों में भारत एक बड़ा डिफेंस एक्सपोर्टर बना। अब हमारा लक्ष्य है दुनिया के टॉप डिफेंस एक्सपोर्टर्स में भारत का नाम भी शामिल हो।
आत्मनिर्भरतेच्या तत्वावर भारताचं संरक्षण धोरण आधारलेलं आहे। येणाऱ्या काळात संरक्षण क्षेत्र बळकट करून विकसित भारताचं ध्येय साध्य करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे।
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। स्वदेश निर्मित अग्नि प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे। डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केलेल्या या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचा पल्ला 2000 किलोमीटरचा असून रेल्वे मार्गावर चालत्या प्रक्षेपण यंत्रणेद्वारे प्रक्षेपित होणारं हे पहिलं क्षेपणास्त्र आहे। फिरत्या यंत्रणेमुळे हे क्षेपणास्त्र कोणत्याही प्रकारच्या पृष्ठभागावरून कमी प्रकाशात आणि त्वरित प्रक्षेपित करता येणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल डीआरडीओ, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि सैन्य दलांचं अभिनंदन केलं आहे। वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा 22 सप्टेंबरपासून लागू झाल्या। या अंतर्गत जीएसटीचा 12 आणि 28% टप्पा रद्द झाला असून फक्त 5 आणि 18% अशा 2 टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे। यामुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत। याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया।
वाहतूक पर्यावरणस्नेही आणि परवडण्याजोगी बनवण्यासाठी सरकारनं सायकल उद्योगावरला जीएसटी 12%-5% केला आहे। यामुळे सायकलचे दर आधीपेक्षा कमी होणार आहेत। विद्यार्थी, तरुण व्यावसायिक आणि फिटनेसची आवड असलेल्या लोकांना सायकल घेणं आता सहज शक्य होणार आहे। अनेक छोट्या व्यावसायिकांसाठी सायकल एक महत्त्वाचं साधन असतं। दर कमी झाल्यामुळे त्यांना सायकल परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल, तसंच त्यांच्या पैशाची बचतही होणार आहे। विशेषतः ग्रामीण भाग, निमशहरी भागातल्या नागरिकांसाठी सायकलचे दर कमी झाल्यामुळे नव्या संधीची दारं उघडणार आहेत। शिवाय यामुळे पेट्रोल डिझेल इंधनाची बचत होऊन पर्यावरण रक्षणालाही हातभार लागणार आहे। सायकलची मागणी वाढल्यामुळे सायकल उत्पादक कंपन्यांनाही मोठा फायदा होणार आहे। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या विकासासाठी ही बाब अतिशय महत्वाची ठरणार आहे।
आयएसएसएफ कनिष्ठ गट विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आज महिलांच्या 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय नेमबाजांनी तिन्ही पदकं पटकावली। अनुष्का ठोकूर हिनं सुवर्णपदक, अंशिकाला रौप्य पदक, तर आद्या अग्रवालने कांस्य पदक जिंकलं। पुरुषांच्या स्पर्धेत भारताच्या दीपेंद्र सिंग शेखावत यांनी रौप्य पदक, तर रोहित कन्यान यांनी कांस्य पदक जिंकलं। आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सुपर 4 फेरीचा सामना सुरू आहे। बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। या सामन्यातला विजेता संघ भारताविरुद्ध अंतिम सामना खेळेल। काल झालेल्या सामन्यात बांगलादेशाला नमवून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलेला भारतीय संघ उद्या संध्याकाळी श्रीलंकेविरुद्ध सुपर 4 फेरीतला तिसरा सामना खेळणार आहे। जागतिक पातळीवर अनेक आव्हानं आणि अनिश्चित वातावरण असूनही भारताची वाटचाल लक्षणीय असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ते आज उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा इथं आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचं उद्घाटन करताना बोलत होते। आत्मनिर्भरतेचा मंत्रच भारताला तारून नेईल असं ते म्हणाले। येत्या सोमवारपर्यंत चालणाऱ्या या मेळ्यात उत्तर प्रदेशातल्या विविध हस्तकला, परंपरा, आधुनिक उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच उदयोन्मुख उद्योजक एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आणि जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय जलसुरक्षा उपक्रमाचा आरंभ केला। मनरेगाच्या निधीतून होणाऱ्या जलसंधारणाच्या कामांसाठीचा 65% निधी हा दुष्काळी आणि दुर्गम भागासाठी राखून ठेवला जाईल, तसंच 40% निधी हा जिरायत भागातल्या कामांसाठी वापरला जाईल असं चौहान यांनी यावेळी सांगितलं। जलसुरक्षा आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल असल्याचं सी आर पाटील यावेळी म्हणाले। राजस्थानात 1,22,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ। लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा हिंदुस्थान एअरोनॉटिक्सशी 62,000 कोटी रुपयांचा करार। स्वदेश निर्मित अग्नि प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी। आयएसएसएफ कनिष्ठ गट विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय नेमबाजांनी तिन्ही पदकं पटकावली आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत सुरू। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।